चीनीमंडी.com पॉडकास्ट।
त्रिवेणी साखर कारखान्यात गाळप बंद। कसबास्थित त्रिवेणी साखर कारखान्यात मंगळवारी सकाळी आपल्या क्षेत्रातील 83 लाख क्विंटल ऊस गाळप करून सीझन बंद केला आहे। महाव्यवस्थापक अनिल कुमार त्यागी यांनी सांगितलं की 15 नोव्हेंबर पासून गाळप हंगामाचा शुभारंभ झाला आणि 28 एप्रिलला समारोप करण्यात आला। लॉकडाऊनच्या दरम्यान फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करत गाळप सुरू ठेवलं। शासनाच्या सूचनांनुसार शेतकऱ्यांना उसाचे पैसेही दिले गेले। 4 महिने 13 दिवस साखर कारखाना सुरू होता। फॅक्टरी मॅनेजर मानवेंद्र राय यांनी सांगितलं की कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सरकारच्या निर्देशांचं पालन करावं। शेतकऱ्यांचं हित पाहून क्षेत्रातील संपूर्ण उसाचं गाळप केलं आहे।